रात्र पसरते जेव्हा भोवती समोरच्या त्या आंब्यावरती येऊन बसतो बागुलबुवा, ना नकळतो त्याचा कावा. परवा रात्री ही कविता मी वाचत होते आणि अचानक दिवे गेले, सगळीकडे अंधार अंधार. आई दुसऱ्या खोलीत, बाबा घरी नाही. माझी तर भीतीने बोबडीच वळली, कसा कोरडा पडला, हातापायांना घाम फुटला. आईला हात मारावी तर तोंडातून शब्दच फुटेना. वाटलं आता नक्कीच तो बागुलबुवा येणार, मला खाणार. मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि तेवढ्यात परत दिवे आले. सगळीकडे प्रकाशच प्रकाश. त्या लखलखीत तेजप्रकाशानं माझ्या मनातल्या भीतीचा अंधार कुठच्या कुठे पळून गेला. एक किरण कुठून आला, आत उजेड उजेड झाला. एक वीज चमकून गेली, देहाभान दिपून गेली. अंधाराला एक क्षण प्रकाशदान देऊन गेली. प्रकाश देणारा दीप हे प्रसन्नतेचं मांगल्याचं प्रतीक. घरोघरी जळणाऱ्या या नंदादीपाला पाहून लक्ष्मीची समृद्ध पावलं त्या घराकडे वळतात आणि त्या घराला आरोग्याचं आणि धनसंपदेचं दान देऊन जातात.
दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना, करू तिची प्रार्थना. शुभं करोति म्हणा मुलानो, शुभं करोति म्हणा,
शुभं करोति कल्याणं, शुभं करोति कल्याणं.
दिशा दिशातून या लक्ष्मीच्या दिसती